बसण्याची हाऊस पार फिटली रे बाबा.
मला सुद्धा जाम भीती वाटली रे. त्या केबिन मधल्या गरुडाने पाहिलं असतं आपल्याला तर वाचलो रे बाबा वाचलो.
काय हो साप साहेब, काय रे चिक्क्या, तुम्ही दोघं गेला होतात ना विमानात, मग?
अगं टिटोळी, ते विमानाच्या केबिन मध्ये कॅप्टन गरुड होता. नुसतं नाव वाचूनच आम्ही तर बुवा उड्याच टाकल्या विमानातून खाली धपाधप.
मंद आहात रे बाबा तुम्ही दोघही मंद आहात. अरे कॅप्टन गरुड म्हणजे खरा खुरा गरुड पक्षी नाही काही, गरुड अडनावाचा माणूस रे.
काय सांगतेस काय, अरे रे, म्हणजे विमान प्रवासी नाही आणि अंग शेकलं ते वेगळंच. आई गो
हल्ली आपल्या जंगल गावातल्या सगळ्या प्राण्यांना काय झालंय तेच कळत नाही. तुम्ही निघालात विमानात बसायला आणि तिकडे त्या गोगलगाईंनी प्रतिज्ञा केली आहे.
ती कसली?
दिल्लीला चालत जाणार म्हणे.
काय पण सांगतेस काय?
अरे बाबा हो, जंगल गल्लीतले सगळे प्राणी नुसती खिल्ली उडवतात तिची.
ओ साप साहेब,
अरे
टिटुली,
टिटुली,
अरे ती गोगल काय खरंच निघाली दिल्लीला.
क्या बिल्ली